तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी सईता म्हणकर आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. 93.5 रेड FM बजाते रहो.
ऍक्शन. ओके, इफ यू हैव ओनली 24 आवर्स इन योर हँड, तुला काय करायला आवडेल?
मला एक कंट्री किंवा एक नवीन देश फिरून यायला आवडेल.
तोशी बॅकपॅक करून पटकन
अब्सोल्युटली.
रिसेंटली कुठला तू ट्रिप केलायस किंवा कुठे जाऊन आलीस?
मी पाचगणीला गेले होते. मी आता असं विशेष सांगण्याजोगं कुठे गेलेलं नाहीये, पण लवकरच जायचंय आता परत. इट्स टाइम.
ओके, एक गोष्ट जी खूप कॉस्टली पण तू घेऊन ठेवली होतीस आणि नाव यू फील की अरे मी काय शॉपिंग केली, यु नो, असं मुलींच्या बाबतीत खूप होतं.
अशा खूप गोष्टी आहेत. आय हॅव लाईक, माझ्याकडे एक 2-3 कप्पे भरून पर्सेस आहेत ज्यातल्या मी दोनच कदाचित वापरत असेन, बाकी सगळ्या तशाच.
माझ्याकडे फार नाही आहेत माझ्याकडे.
प्लीज यू आर वेलकम, प्लीज टेक व्हॉट एव्हर यू वॉन्ट.
ओके, एक शब्द जो तू सतत बोलतेस. बीप इट. ओके, तुझ्या अंगावर खूप सारे टॅटूज आहेत आणि तुला टॅटूज खूप आवडतात, सो एक कुठला नवीन टॅटूचा तू विचार करून ठेवलायस का की तुला करायचंय फॉर एनी वन ऑर समथिंग फॉर यू?
हो, मला नेचर रिप्रेझेंट करणारा काहीतरी एक साईन किंवा लोगो असं काही
झाड
पाहिजे. मे बी पॉसिबल, मे बी.
तन्हाई में सबसे अच्छा सहारा तुम्हारा कौन होता?
ब्लैक कॉफी.
ओठांचा वापर सर्वात चांगला कशासाठी करतेस? सही.
पाउट करण्यासाठी.
ओके, वन थिंग यू गेट एक्साइटेड फॉर?
शूटिंग.
कार मध्ये ड्रायव्हिंग शिवाय कुठली गोष्ट करायला आवडते किंवा केली आहेस?
आय कांट ड्राईव्ह बाय द वे.
ओ, यू कांट?
आय डोंट नो हाऊ टू ड्राईव्ह. आणि दुसरी गोष्ट करायला आवडते म्हणजे सूचना देणे मागच्या सीटवरती बसून, हळू चालवा, इकडून चला, इकडे चला, हे बघा, ते बघा, हे करा, एसी कमी करा, आवाज वाढा, हे सगळं.
पण तू ड्राईव्ह का नाही करत?
आय हॅव ट्राईड अ कपल ऑफ टाईम्स. मला 10 मिनिटांनंतर असं वाटतं की त्या लेनमधला ट्रक सुद्धा असा ट्रान्सफॉर्मर सारखा ट्रान्सफॉर्म होऊन असा माझ्या समोर येईल आणि आय जस्ट कांट गेट ओव्हर विथ दॅट आयडिया. आणि मला 10 मिनिटांनंतर असं होतं की नाही 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 मी हे नाही करू शकत.
सो आतापर्यंत कुठल्याही फिल्म मध्ये तू कार ड्राईव्ह करायचा सीन नाही?
नाही केलाय. मी ऑटोमॅटिक गाडीच चालवू शकते आणि मी असं सांगते की फक्त पुढे जाणार आणि मागे येणार, रिटर्न वगैरे घेणं नाही जाऊ.
ओके, हे एक सिक्रेट परत एक कळलंय आपल्याला. बरं, सो कोणाकडनं लिफ्ट घ्यायला तुला आवडेल?
लिफ्ट घ्यायला रणबीर कपूर, बिकॉज ही इज रणबीर कपूर ए अँड ही इज व्हेरी हॉट बी
बाय द वे
अँड ही मस्ट हॅव अ नाईस कार सी.
सही. तू कुक करतेस का आणि काय कुक करतेस?
मी कुक करते आणि मी सगळं कुक करते.
म्हणजे काय त्यातलं काय बेस्ट?
दुधातलं पिठलं आणि चिकन
पिठलं. म्हणजे मी पहिल्यांदा काहीतरी असं ऐकते.
हो, दुधातलं पिठलं आणि चिकन.
आय थिंक चिकनची ट्रीट मला मिळायला हवी आहे.
डेफिनेटली, कधी कधीही.
ओके, एक फ्रेंड विथ हुम यू वुड लाईक टू कनेक्ट अगेन?
वाव, दॅट्स अ नाईस क्वेश्चन. ज्यांच्याशी कनेक्ट व्हायचं ते सगळ्यांशी कनेक्टेड आहे मी.
ओके, तू एक गाणं गायली आहेस तोळा तोळा आणि नाही मला आता नाही सांगायचं हा गायला वगैरे म्हणून. ओके, आय एम नॉट गोइंग टू आस्क यू टू सिंग दॅट सॉन्ग, पण मला सांग की एक गाणं जे तू जेव्हा एकटी असते, जेव्हा तू लो फील करते, ओ मे बी यु नो जस्ट लव्ह लिस्निंग टू, सो ते कोणतं गाणं आहे?
बाय युअर साइड. ते कोणाचं गाणं मी आता विसरले, पण बाय युअर साइड इज माय फेवरेट सॉन्ग.
इट्स अन इंग्लिश.
हा, इट्स अन इंग्लिश सॉन्ग.
5 थिंग्स यू कॅरी इन युअर पर्स?
लिप बाम, मोबाईल चार्जर, लिप बाम. I have like 3-4 kinds, small perfume and
Aadhaar card.
Of course, and money.
तुला कशाची भीती वाटते?
सापाची.
हो,
साप आणि मोठे कोळी असतात ना, भयंकर भीती वाटते.
बरं, मुलांमधली एक गोष्ट जी तुला अनॉय करते?
आपली गर्लफ्रेंड कितीही हॉट आणि सेक्सी असली तरीही दुसऱ्या मुलींकडे बघण्यात मुलांना जो इंटरेस्ट असतो त्याच्यावर मला त्याचं कायमच आश्चर्य वाटतं.
आणि मला असं वाटतं त्याच्यावर ते असं कव्हर पण खूप छान करतात की अगं बरं आहे की तू अशी नाही आहेस.
नाही, वी शुड अजमायर ब्युटी, दॅट्स व्हाय वी आर लुकिंग, असं म्हणतात ते. पण नो मॅटर हाऊ bloody smoking hot your girlfriend is, they have to check out another girl and I just don't get it.
So next time jo tumhi sahila bagat asal to make sure your wife is not beside you. Okay, one cheesy pickup line someone has used for you?
Oh my god,
Or maybe you have.
No. I'll tell you. So I was putting a lip balm and a guy comes and says, does that work? And I go like, for me it does. Then he goes like, oh, I'd love to know one day how it works.
Kaash main wo lipstick hota.
So yeah, that was quite cheesy.
Okay.
93.5 Red FM. Bajati raho.
Lights, camera, action.
Cut it.